चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
कोल्हापुरात पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी प्रशासन कार्यरत आहे। NDRFची 2 पथकं, आर्मीचं 80 जणांचं पथक आणि नेव्हीचं पथक विमानानं येत आहे। पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणारं पाणी यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। ही पूरपरिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी अलमट्टी धरणातून अधिकचा विसर्ग करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्याशी संवाद साधून विसर्ग वाढवण्याबाबत चर्चा केली। त्यामुळे अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यात आला असून पाण्याची पातळी खाली येईल। लोकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं। गेले 2 दिवस पावसाचा जोर वाढल्यानं सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। आज ही पूरपरिस्थिती पाहण्यासाठी मी पुण्याहून कराडपर्यंत पोहोचलो, परंतु महामार्गावर आलेल्या पाण्यामुळं पुढं येता आलं नाही असं सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यातील धरण प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे। त्याच पद्धतीनं पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यामुळं सकाळी 6 अलमट्टी धरणातून 3,03,000 क्युसेक्सचा असणारा विसर्ग वाढवण्यात आला असून आता तो 4,00,000 क्युसेक्स करण्यात आला आहे। यापुढील काळातही दोन्ही राज्यांमध्ये योग्य समन्वय ठेवून पूरपरिस्थिती नियंत्रित करण्यास शासनाचं प्राधान्य असल्याचंही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं। जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढलं असून काही केल्या पाऊस थांबत नाही। जिल्ह्यातील धरणं भरली आहेत, त्यामुळे विसर्ग न केल्यास धरणांना धोका निर्माण होऊ शकतो। ही बाब लक्षात घेऊन विसर्ग करण्यात येत आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साठलं आहे। पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी प्रशासन कार्यरत आहे। NDRFची 2 पथकं, आर्मीचं 80 जणांचं पथक आणि नेव्हीचं पथक विमानानं कोल्हापुरात येत आहे। या सर्वांची मदत घेऊन जिल्ह्यातील गंभीर बनत चाललेली परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे। पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची कार्यवाही या पथकांमार्फत करण्यास प्राधान्य दिलं जाईल। लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊन प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं।